ना तू लाज मातीला तू जाग उधाणू दे आज उरी
उजाडू दे आज साकड हे माग हो दे पहाट नवी आता
कोण जाऊ दे साऱ्या जगाला पाहू दे पडू दे पाऊल पुढे सरी काठ पाया खाली लाकड्याला घेऊ दे पडू दे पाऊल पुढे
मोठी लढाई र लढू मातीसाठी र गड्या मनगटाच जोर लावून ते उतेज दावर तू आभाळ आभाळ वादळ तुझ तू राजा आसमानीच बळ दावजी तू आभाळ आभाळ वादळ तुझ तू राजा आसमानीच बळ दावजी
मनाशी ध्यास घेऊन आज तुडवा वाट तू झोकून देर तुझ तुसार तुडवा वाट तू
धक धकता श्वास आता बेभान पेटू दे पडू दे पाऊल पुढे
आभाळ आभाळ वादळ तुझ तू राजा आसमानीच बळ दावजी तू आभाळ
तुझा तो तारा तेज ही तू, तुझ निखारा आग ही तू, ओ तुझा तो तारा तेज ही तू, तुझ निखारा आग ही तू, रो न पाए उभा संकटाला वाटू देवाता साऱ्या जगाला, ढाल तू महाराष्ट्राची र भवानी तू समशेर, तळपून टाक पात वळखून हाक जी,
मोठी लढाई र लढू मातीसाठी र गड्या, मनकटाच जोर लावून दाटला जरी अंधार एक जुट हो आज दिवा ते उतेज धावर, तू आभाळ आभाळ वादळ तुझ तू राजा आसमानीच बळ धावरी,